ओम शांति। माझ्या प्रिय लाडक्या बंधू आणि भगिनींनो, आज वर्तमान समय प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण संपत्तीवान बनावं आणि म्हणून प्रत्येक जण संपत्ती कशी मिळेल यासाठी धडपड करत आहे। तर संपत्ती ही दोन प्रकारची आहे, एक ज्याला आपण पैसा म्हणतो ही स्थूल संपत्ती, पैसा जमीन किंवा काही वस्तू आपल्याजवळ असतात ही आहे स्थूल संपत्ती। परंतु त्याच साथ साथ दुसरी एक महान संपत्ती आहे आणि ही संपत्ती आहे चरित्र। या चरित्रामध्ये दडलेली जी संपत्ती आहे ती कोणती आहे, तर त्यामध्ये पहिली संपत्ती आहे संकल्पाची संपत्ती, ज्याला आपण म्हणतो विचारांची शक्ती किंवा विचारांची संपत्ती। दुसरी आहे सर्व शक्तींची संपत्ती। तिसरी आहे जे अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याकडे असतं ह्या ज्ञानाची संपत्ती। आणि चौथी आहे सद्गुणांची संपत्ती। अशा या भरपूर आंतरिक अवस्थेमध्ये असलेल्या संपत्तीचे प्रकार आहेत। त्यामध्ये आपण आता जे पाहूया की संकल्प संपत्ती, आज आपण भले कुठेही असो परंतु आपले विचार नकळत चालतच असतात, विचारधारा ही सतत प्रवाहित राहते। परंतु या विचारांची संपत्ती ही संपत्ती कशी काय आहे, तर ह्या सर्व संपत्तींना वाढवण्यासाठी एकमेव उपाय आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कर्मामध्ये ह्या संपत्तींना वापरत राहणे। वापरणे कसे, तर महान आणि श्रेष्ठ पद्धतीनं। जेवढे ही संपत्ती वापरली जाईल तेवढं वाढत जाणार आणि अगदी क्षणातच आपण करोडोपती बनणार। आणि म्हणून चला बघा की संकल्प शक्ती किंवा संकल्प संपत्ती ही कशी आहे। जसे आपण विचार करू तशा विचारांच्या लहरी एखाद्या पाण्याच्या लहऱ्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहतात। रेडिओ ध्वनीच्या लहरीच्या द्वारे आपल्याला त्यावरचे कार्यक्रम ऐकायला मिळतात। तसं आपण एकमेकामध्ये संघटनेमध्ये मानव प्राणी हा राहत असतो, परंतु या मानवामध्ये आंतरिक मनामध्ये चालणारे जे विचार आहेत या विचारांच्या लहरी ज्या आहेत या लहरी सर्व ठिकाणी पसरत जातात। आणि जसा जशा त्या लहरी अनेकांच्या प्रती असतात, कोणाच्या प्रती कुठली लहर असते ती तिथपर्यंत पोचतच असते। उदाहरणार्थ एक गाव असतं, त्या गावामध्ये एक सरकार राहत असतात आणि त्या सरकारांची सर्व काही जमीन असते, संपत्ती भरपूर असते, त्या गावचे ते राजा असल्यासारखेच असतात। आणि त्यांचाच एक मित्र त्याच गावामध्ये संपूर्ण सेडजी या नावानं प्रख्यात असतो, त्याची एक मोठी लाकडाची वखार असते, त्यामुळे तो भरपूर तोही संपत्तीवान पण ते असतात, ते पण संपत्तीवानच असतात। दोघही मित्र आहेत। एक दिवस वखारीमधून फिरत असताना सेडजींना असं दिसतं की चंदनाची लाकडं ही खूप तिथं पडलेली आहेत। आता चंदनचं लाकूड हे कशासाठी वापरलं जाणार? तर फक्त आपल्या अंतविधीसाठीच वापरलं जाणार, नाहीतर देवासाठी थोडं आपलं वापरलं जातं. मग त्याला बुद्धीमध्ये मनामध्ये असा विचार येतो की जर राजाचा मृत्यू झाला तर हे चंदनचं लाकूड सर्व काही त्यासाठी लागेल आणि भरपूर संपत्ती मला मिळेल. जसे हे विचार त्यांचे सुरू झाले तस तसं त्याला असं वाटायला लागलं की राजाची संपत्ती भरपूर मला प्राप्त होणार आणि मी संपत्तीवान बनणार. तितक्यात राजाच्या मनामध्ये पण असं आलं, त्याचे विचार असे सुरू झाले की हा जो शेठजी आहे हा या आपल्या गावामध्ये सगळ्यात मोठा शेठ आहे, भरपूर संपत्ती याच्याकडे आहे आणि ही संपत्ती मला कशी प्राप्त होणार? कारण शेठजीला पुत्ररत्न नाही आहे, वारसदार कुणी नसल्यामुळं राजाला असं वाटतं की हा शेठजी याचा मृत्यू व्हावा आणि ह्याची संपत्ती मग माझीच होईल. दोघांचे विचार सम परिस्थितीचे चाललेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे विचार 8 दिवस चालत राहिले. तितक्यात शेठजीला असं वाटलं की राजा हा माझा खरा मित्र असताना माझे विचार असे का बरं झाले? म्हणून शेठजी राजाकडे गेले आणि राजाला म्हणाले की माझ्या मनामध्ये 8 दिवस झाले असे विचार सुरू आहेत, याच्यासाठी मी काय करावं? आणि जेव्हा असं त्यानं व्यक्त केलं त्यावेळी राजा पण काय म्हणाला की अरेच्छा, माझ्याही मनामध्ये असेच विचार सुरू आहेत तुमच्याप्रती. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या विचारधारांच्या लहरी या तिथपर्यंत पोचत असतात आणि तशा प्रकारचं वातावरण, तशा प्रकारची परिस्थिती, तसा व्यवहार आणि तशा प्रकारचं संपूर्ण कर्म हे होत राहतं आणि म्हणून आम्हाला आपल्या विचारांना जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण विचार ही सर्वश्रेष्ठ काय आहे? संपत्ती आहे. आणि ह्या संपत्तीला वाढवण्याचा जो मार्ग आहे तो नेमका कुठला आहे हे जेव्हा आपल्याला समजून येईल तेव्हा खरोच आपण या जगामध्ये करोडोपती बनू. तर संकल्प किंवा विचार हे 4 प्रकारचे आहेत. त्यामध्ये पहिले विचार आहेत श्रेष्ठ विचार, की जे सात्विक, महान, शुद्ध आणि निर्मळ पाण्याप्रमाणे निस्वार्थ आणि अतिशय गुणात्मक, सकारात्मक असे जे विचार असतात हे आहेत श्रेष्ठ विचार. दुसरे विचार जे आहेत ते आहेत नकारात्मक विचार, ज्याला म्हटलं जातं तामसिक, आसुरी किंवा अतिशय वाईट विचार, की ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारचे जे काय आसुरी रूप आहे ज्याला म्हटलं जातं कामी, क्रोधी, मोह, लोभ, अहंकार, अभिमान किंवा ईर्ष्या, द्वेष, मत्सर, क्रोध हे सगळं त्याच्यामध्ये भरलेलं असतं असे हे आसुरी विचार, नकारात्मक विचार. तिसरे आहेत व्यर्थ विचार, की जे बिनकामाचे, की ज्याचा आपल्याला काही फायदाही होणार नाही आणि ज्याच्याशी आपला काही संबंध पण असत नाही, ज्याला आपण फालतू विचार म्हणतो. आणि म्हणून हे आहेत तिसरे विचार. आणि चौथे विचार जे आहेत हे आहेत साधारण विचार, जे आपले सकाळपासून सुरू असतात संध्याकाळपर्यंत. जायचं आहे, बसायचं आहे, उठायचं आहे, करायचं आहे, लवकर जायचं आहे, लवकर द्या, जेवायचं आहे, उठायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, शेतात जायचं आहे, हे जे काय चाललेलं असतं ना हे साधारण विचार. तर अशा प्रकारे हे विचारांचे 4 प्रकार आहेत. परंतु या विचारांच्या संपत्तीला वाढवण्यासाठी एकमेव जो काय मार्ग आहे तो आहे श्रेष्ठ विचारधारा. जितकं आपल्या या मनामध्ये जेवढे श्रेष्ठ विचार चालत राहतील तितकं ही संपत्ती वाढणार. मग अशा ह्या श्रेष्ठ विचारांना आपण धारण करण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी श्रेष्ठ संगती, दुसरं श्रेष्ठ विचारधारा निर्माण होणारं जे काही लिटरेचर किंवा साहित्य हे आपण वाचत राहणं, किंवा अनेक श्रेष्ठ संत आहेत, महात्मा आहेत, धर्मात्मा आहेत, सर्व श्रेष्ठ शक्ती परमेश्वर यांचं जे काही प्रवचन आहे ते ऐकत राहणं. जितकं आपण श्रेष्ठ वातावरणात राहू तितकं आपले विचार श्रेष्ठ बनत जाणार. श्रेष्ठ विचारांची जी काय धारा आहे जेवढं आपल्या कानामध्ये जात जाईल तेवढं काय होणार आहे, आपला आपल्यावर त्याचा प्रभाव पडत जाणार आहे. जितकं आपण एक तास जर श्रेष्ठ विचार कानानं ऐकले तर त्याचा जवळजवळ 2 किंवा 3 तास आपण फ्रेश राहणार आहे. आणि म्हणून 23-24 तासामध्ये 23 तास आपण स्वतःसाठी घालवायचे आहेत, उदरनिर्वाहासाठी म्हणा, विश्रांतीसाठी म्हणा, परंतु 1 तास आपण श्रेष्ठ संघामध्ये घालवणं महत्वाची आवश्यकता आहे. कारण जेवढं आपण ह्या श्रेष्ठ संघामध्ये राहू तितकं ऑटोमॅटिकली त्या प्रवचनातून किंवा त्या शब्दातून आपण 2-3 तास तरी फ्रेश राहू. 2 तास जर आपण श्रेष्ठ विचारधारा ऐकत राहिलो तर आपला 7-8 तासाचा भाग कसा होणार आहे, एकदम प्रसन्न आणि आनंदी राहणार आहे. आणि म्हणून हा जे काय श्रेष्ठ संघ जो आहे, सर्व श्रेष्ठ संघ या संपूर्ण जगामध्ये एकमेव श्रेष्ठ शक्ती परमात्मा आहे, अल्लाह खुदा नूर. आणि याच्या संघामध्ये आपण जितकं वेळ घालवू हे जर पटत नसेल तर आपण श्रेष्ठ विचार करणाऱ्या अनेक मानव शक्तीकडे सुद्धा आपलं मन लावलं तरी सुद्धा चालेल. परंतु आपण हे काम केलंच पाहिजे, तरच आपल्याला काय होईल, या विचार संपत्तीची वाढ होऊ शकेल. दुसरी जे काय आपल्यामध्ये असणारी संपत्ती आहे ती आहे ज्ञान संपत्ती. आपण म्हणतो ज्ञान दिल्याने वाढते, आणि म्हणून ज्ञान हे देत राहणं फार महत्वाचं आहे. ज्ञान हे अनेक प्रकारचं आहे, वेदांचं ज्ञान आहे, भक्तीचं ज्ञान आहे, समाजामध्ये राहिल्यानंतर अनेक अनुभव येतात हे अनुभवाचं ज्ञान आहे, व्यवहाराचं ज्ञान आहे, किंवा अनेक प्रकारचे शिक्षण आपण घेत राहतो तर ह्या शिक्षणाचं ज्ञान आहे. त्याशिवाय विविध वस्तूंचं ज्ञान आहे. मानवी जगामध्ये राहत असताना मानवामध्ये आपण एकमेकाशी जे संबंध ठेवतो या संबंधाचं ज्ञान आहे. विविध प्रकारचं ज्ञान म्हणजे आपण प्राप्त करणं हे फार गरजेचं आहे हे प्रत्येकाला वाटतं. कारण आज जे काय आपण सर्व श्रेष्ठ ठिकाण मानतो शास्त्र, महात्मा, धर्मात्मा, परमात्मा या सर्वांच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ धन हे ज्ञान धन आहे. आणि म्हणून ज्ञानाला खूप जण मानतात. आणि म्हणून हे ज्ञान संपत्ती जर वाढवायची असेल तर त्याला पहिल्यांदा समजून घेणं महत्वाचं आहे. कारण ज्ञान या शब्दाचा अर्थच आहे प्रकाश, दुसरा अर्थ आहे समज. ज्ञान म्हणजे ज्ञान नेत्र उघडा किंवा ज्ञानाचा नेत्र प्राप्त करा, म्हणजे ज्ञानाला डोळा पण म्हटलेला आहे. म्हणजे ज्ञान एक मंदिर पण आहे, म्हणजे ज्ञान हे इतकं पवित्र आहे की स्वच्छ, जितकं ज्ञान आपल्याकडे असेल तितकं आपलं मन स्वच्छ बनत जाणार आहे. आणि म्हणून आपण म्हणाल की ह्या सर्व गोष्टीतून एवढंच निघतं की ज्ञान या शब्दाचा खरा अर्थ प्रकाश आणि समज आहे. ईश्वर शक्तीनं जो आम्हाला संदेश दिलेला आहे तो असा आहे की सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानामध्ये प्रकाश पण आहे आणि शक्ती पण आहे. कारण प्रकाश म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला स्पष्ट सर्व गोष्टींचं रूप दिसणं, रस्ता दिसणं म्हणजे प्रकाश. आणि शक्ती म्हणजे त्यासाठी चालण्याची, वापरण्याची शक्ती मिळणं म्हणजे ज्ञान. तर असं हे ज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये प्रकाश आहे आणि शक्ती आहे, ते सत्य ज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञान म्हणजे दुसरा अर्थ समज सांगितला, म्हणजे शक्ती आणि प्रकाश केव्हा मिळणार, जेव्हा आपण समजदार बनू, ज्ञानी बनू. तर समज म्हणजे आपल्याला काही समज नाही आहे का? आपण प्रत्येक जण म्हणाल आम्ही तर समजदारच आहोत ना, आणि आणखीन कसली समज धारण करायची? तर बऱ्याच गोष्टींची समज आपण विसरलेलो असतो, आणि म्हणून ती समज कुठली आहे? तर जसं आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान आहे, तसं कर्माचं ज्ञान सुद्धा पूर्णरित्या असणं फार महत्वाचं आहे. मग कर्माबद्दल जी समज आहे ती काही वेळेला आपण विसरलेलो आहोत. जसं एक गणेश नावाचा शेतकरी होता, आणि त्याला त्याच्याकडे भरपूर शेती असल्यामुळं उत्पन्न पण भरपूर होतं, संपत्तीवान त्या गावामध्ये तो गणेश होता. त्याच्या शेजारच्या शेतामध्ये राहणारा एक महादेव नावाचा व्यक्ती होता. एक दिवस महादेव रावांनी गणेशच्या शेतीला काय केली, आग लावली, आणि त्यामुळं सगळं पीक काय झालं, जळून गेलं. ही जी काही गोष्ट आहे, तो गणेश गावामध्ये राहत होते, त्यामुळं सर्वांनी जाऊन त्यांना सांगितलं की तुमच्या शेतीला काय लावलेली आहे, आग लावली, आणि सगळं पीक काय झालं, नाश झालेलं आहे. तेव्हा गणेशनं उद्गार काढले की ईश्वर त्याचं भलं करू दे. तर बाकी सगळे म्हणाले असं म्हणून कसं चालेल, त्याच्यावर काहीतरी केस चालवली पाहिजे, किंवा त्याला काहीतरी भरपूर मारलं पाहिजे, किंवा त्याला काहीतरी बोललं पाहिजे. परंतु गणेश म्हणाला की ज्यावेळी वेळ येईल तेव्हा बघू. मग सगळे गावकरी काय म्हणाले की वेळ येणार मग हा बघणार, बघूया. एक दिवस महादेवराव गाडीवरून जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला, आणि त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यामुळं तिथं राहावं लागलं. दवाखान्यातच त्यांनी बरेच दिवस राहण्याचा प्रसंग आला, आणि त्यावेळेला खास गणेशराव हे फळ सुंदर घेऊन त्या दवाखान्यामध्ये गेले बघण्यासाठी महादेवरावांना. महादेवराव जे आहेत यांना रक्ताची आवश्यकता होती, आणि म्हणून गणेशरावांनी आपलं रक्त महादेवरावांना दिलं, रक्तदान केलं. आणि हे जेव्हा ते महादेवरावांना समजलं, त्यावेळी त्यांना कळून चुकलं की खरोखर मी ह्यांच्या शेताला आग लावली ही फार मोठी घोडचूक केली, असं मी करायला नको होतं, याची जाणीव त्यांना झाली. मग याच्यावरून त्याच्या लक्षात आलं त्यांच्या की आजपासून मला असं काही करायचं नाही आहे. म्हणजे गणेशरावांना हे संपूर्ण कर्माचं ज्ञान आहे. कुठलं ज्ञान आहे? की मला कुणाला दुःखी बनवायचं नाही. दुसरं, जर त्या क्षणी शेताला आग लागली, त्या क्षणी जर महादेवरावांना मारलं असतं किंवा काही रागवलं असतं किंवा काही त्यांच्यावर काही कायदा चालवला असता, तर नक्कीच काय झालं असतं, महादेवराव कायमचे दुश्मन, पक्के दुश्मन बनले असते. आणि ते कायमचे म्हणजे फक्त ह्या जन्मातच नाही, तर पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात सुद्धा ही दुश्मनगिरी करा, म्हणजे सुखी जीवन हे दोघांचंही झालं नसतं. आणि म्हणून गणेशरावांना ही समज होती की मला भले दुसरा कर्म कसाही करू दे, परंतु मला माझं कर्म मात्र आणि माझे विचार मात्र महान ठेवायचे सर्वांच्या प्रती श्रेष्ठ. आणि म्हणून ते काय म्हणाले होते गणेशराव, की ईश्वर त्याचं भलं करू दे. जे सर्वांसाठी आपण जर श्रेष्ठ विचार ठेवले, सर्वांसाठी जर अशी श्रेष्ठ समज आपल्या आतमध्ये घेऊन त्यांच्याशी व्यवहार करत राहिलो, तर नक्कीच आपण संपत्तीवान बनल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं हे कर्माचं ज्ञान जे आहे, हे सुद्धा याचं गहन रहस्य, कर्माची शक्ती याच्याबद्दल असलेलं ज्ञान हे समजून घेणं पण फार महत्वाचं आहे. म्हणून थोडंसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण समजदार झालोय असं म्हणणं चुकीचं आहे. जसं बेडूक जो असतो तो एका छोट्याशा डबक्यामध्ये असतो आणि जोर जोरात ड्राव 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 करत राहतो, तसं आपण असतो थोड्याशा ज्ञानानं फुल्ल आणि म्हणत काय राहतो, माझ्यासारखा ज्ञानवान कुणी नाही. अशा प्रकारचा जर अभिमान आपल्याला आला तर आपली ही ज्ञानाची संपत्ती काय होईल, क्षणात खलास होईल. आणि म्हणून आपल्याला आपल्या संपत्तीला जर वाढवायचं आहे तर काय करावं लागेल, स्वतःला हे ज्ञान समजून घेऊन अनेकांच्यासाठी वापरावं लागेल, अनेकांना द्यावं लागेल. एक तर सांगत राहा नाहीतर वापरत राहा, की ज्याच्यामुळं ही ज्ञान ही संपत्ती काय होईल, भरपूर प्रमाणात वाढत राहील आणि ज्ञानानं आपण करोडोपती बनू.